नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। लोकसभा वेचणुकेच्या चौथ्या पांवड्यार आयज 9 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 96 सुवातीचेर सांजे 5 वरां मेरेन सुमार 62% मतदान जाले। आंध्र प्रदेशात 25, तेलंगणात 17, उत्तर प्रदेशात 13, महाराष्ट्रात 11, मध्य प्रदेश आणि ओडिशात दरेकी 4 आणि जम्मू काश्मीरातल्या 1 सुवाते खातीर मतदान झाले। लोकसभा वेचणुकीच्या उरिल्ल्या 3 पांवड्या खातीर प्रचार नेटान सुरू आसा। वेगवेगळ्या पक्षांचे खडेगाठ फुडारी आपल्या उमेदवारांक टेको मेळोवपा खातीर वेगवेगळ्या वाठारात भौशीक सभा आणि रोड शो घडून हाडटात। प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी आयज बिहारात 3 वेचणूक रॅलीत उलोवप केले। हाजीपूर आणि मुझफ्फरपूरात तांणी भौशीक बसका घेतली। देशाचे उदरगती खातीर लोकांनी मतदान करचे असे आवाहन तांणी ह्या वेळार केले। एनडीए सरकाराच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था नेटान मुखार सरता असे तांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या वाराणसी लोकसभा सुवाते खातीर आपलो उमेदवारी अर्ज दाखल करतले। इतले मजगती काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीत भौशीक बसकेत उलोवप केले। केंद्रात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सरकार आयले जाल्यार गरीब शेतकऱ्यांचे ऋण माफ करपाचे उतर तांणी ह्या वेळार दिले। भाजपाचे फुडारी अमित शहा हांणी आज महाराष्ट्रातल्या धुळे हांगा भौशीक बसका घेतली। एनडीए सरकार परतून सत्तेत आयले जाल्यार भारत तिसरी व्हड अर्थव्यवस्था आशिल्लो देश जातलो असे तांणी ह्या वेळार सांगले। केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ म्हळ्यार सीबीएसईन आज 10वी आणि 12वी परीक्षेचो निकाल जाहीर केलो। 12वेचो अणूचो निकाल 87.98% जाल्यार 10वेचो निकाल 93.60% इतलो आसा अशें सीबीएसईन आपल्या निवेदनात म्हटला। फाटल्या वर्साच्या तुळेत 12वे पास जावपाच्या टक्केवारीत 65%ची वाढ जाल्या। अणू 24,000 परस चड विद्यार्थ्यांक 95% परस चड गुण मेळल्यात आणि 1,16,000 परस चड विद्यार्थ्यांनी 90% परस चड गुण मेळयल्यात। चलयांचे पास जावपाची टक्केवारी चल्यांपरस 6.40% चड आसा। इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 10वे आणि 12वेच्या विद्यार्थ्यांक परबी भेटयल्यात। विद्यार्थ्यांनी घेतिल्ल्या कष्टाचो आपणाक अभिमान आसा असे सोशल मीडिया पोस्टात तांणी म्हणला। तसेच विद्यार्थ्यांच्या यशाखातीर कुटुंब आणि शिक्षकांनी दिल्ल्या आदाराची तांणी तोखणाय केली। भाजपा फुडारी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी आज हिमाचल प्रदेशात हमीरपूर संसदीय मतदारसंघातल्यान उमेदवारी अर्ज दाखल केलो। अनुराग सिंग ठाकूर हांणी ह्या सुवातेचेर फाटले 4 खेपे जैत मेळयला। शिमला संसदीय मतदारसंघात भाजपा उमेदवार खासदार सुरेश कश्यप हांणी आपलो उमेदवारी अर्ज दाखल केलो। ह्या सुवाते खातीर काँग्रेसीचो उमेदवार विनोद सुलतानपुरी हांणी आपलो उमेदवारी अर्ज आज दाखल केलो। सर्वोच्च न्यायालयान जमीन घोटाळ्या संबंधित पैशे लुटपाच्या प्रकरणात झारखंडचे आदले मुख्यमंत्री हेमंत सोरेन हांका आज अंतरिम जामीन दिवपाक नकार दिला। केंद्रीय बंदर जहाज आणि उदका मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आज इराण भेटेर। ह्या भेटेवेळार भारत आणि इराण हांचे मदीं महत्वाचे चाबहार बंदर कबलातीचेर सयो जावपाची शक्यताय आसा। हाका लागून ओमानाच्या आखाता लागसार इराणी दर्यादेगर आशिल्ले चाबहार बंदर भारताक बरोच तेप वापरपाक मेळटले। तशेच इराणावरवी दक्षिण आशिया आणि मध्य आशिया हांचे मदीं नवो व्यापारी मार्ग उक्तो जातलो। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4-5 दिसात वायव्य आणि मध्य भारतात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला। तशेच तेलंगणा, अस्तंत बंगाल, उत्तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि आग्नेय द्वीपकल्पीय वाठारांनी गडगड आणि व्हड पाऊस पडपाची शक्यताय आयएमडीन उक्तायला। भारताची सृष्टी खडंगले हिणे आशियाई ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक सर्तीत रुप्या पदक जिंकून इतिहास घडयला। काल चीनातल्या हाँगकाँगात जाल्ल्या 6व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक वस्तादपण सर्तीत तिणे बायलांच्या वैयक्तिक गटात रुप्या पदक जिखले। आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्स पंगडा आड खेळतलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।